मुलांनो, ही गोष्ट आहे दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. लोण्याच्या गोळ्यासाठी भांडणाऱ्या दोन बोक्यांची आणि एका लुच्च्या माकडाची. एकदा काय झालं,
दोन बोक्यांनी आणला चोरून लोण्याचा गोळा वाट्यामध्ये झाला हो त्यांच्या, परंतु सारा घोटाळा दोन बोक्यांनी. एक म्हणे म्याव म्याव नको पुढे येऊ, दुसरा म्हणतो म्याव म्याव हाथ नको लावू, खाण्यासाठी होता हो होता लोण्यावर दोघांचा डोळा दोन बोक्यांनी.
या दोन मांजरांचं भांडण माकडानं झाडावरून पाहिलं आणि तो टुन्नकन उडी मारून खाली आला आणि म्हणाला,
हुप 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 माझ्या शेपटीला तूप, अरे लोण्यासाठी मैत्रीला का लावता कुलूप, ऐका माझ नका भांडूरा हा थोडे चुप, बोके म्हणती माकड भाऊ शकाल काहे भांडण मिटवू, माकड दादा मान हलवनी एक तराजू येई घेऊनी, एक लहान तर एक मोठा,
एक लहान आणि एक मोठा,
लहान मोठे केले त्याने वाटे ठेवूनी लोण्यावर डोळा दोन बोक्यांनी.
पुढे तर माकडानं आणखीनच मज्जा केली बाबा,
दोन बाजूला टाकून लोणी माकड पाहू लागे तोलुनी, एक पारडे खाली जाई हळूच त्यातले काढून खाई, म्हणते मांजरे तू का रे लोणी ऐसे खाशी बरे,
माकड म्हणाल,
दोन सारखे वाटे होण्या असेच करणे योग्य ठरे,
बर का
असेच करणे योग्य ठरे, माकडाने ते खाऊन लोणी, माकडाने ते खाऊन लोणी, माकडाने खाऊन सारे लोणी, टुणकन पो बारा केला दोन बोक्यांनी. मज्जा झाली माकडाची पुढे फजिती बोक्यांची, दोघांमध्ये भांडण होता होते चंगळ तिसऱ्याची, त्या बोक्यांना आपल्या भांडणाचा असा धडा मिळाला दोन बोक्यांनी. आणला हो आणला चोरून लोण्याचा गोळा दोन बोक्यांनी.